camera,
आणि सेलेब कट्ट्यावर आज आपल्या गप्पा सुरू आहेत फेमस एव्हरग्रीन ऍक्ट्रेस सुरेखा कुडची यांच्यासोबत. आणि सुरेखा मॅम, मला आता हे विचारायचं होतं की एखादी गोष्ट जी बऱ्याच दिवसांपासून तुम्हाला करायची होती बट वेळ मिळत नव्हता आणि आता तो वेळ मिळाला आणि ती गोष्ट तुम्ही केली आहे, ती कुठली?
मी स्वतःला वेळ देते नाही म्हणते तरी मी ऑनलाइन योगा सध्या चालू केलाय आणि कारण सकाळी 7:30 ते रात्री 10-11 पर्यंत मी बाहेर असते मुंबईत असल्यावर शूटिंगला आणि मी राहते पुण्यात. सो आता तो एक आहे की बाबा मला स्वतःला वेळ देता येते. मी माझ्या म्हणजे आपण फिजिकल फिटनेस आपण जे म्हणतो की खूप आवश्यक आहे जे मुंबईत शूटिंगच्या वेळेत मला जमत नाही ते मी आता स्वतःला तेवढाच वेळ देते आणि शक्य तितकं सकाळी चालणं किंवा संध्याकाळी योगा क्लास एक तास मी न चुकता करते. शिवाय नवीन नवीन आयटम बनवायला शिकले, खायचे पदार्थ ऑनलाईन बघतो युट्यूबवर आणि ते प्रयत्न करतो आणि ते बऱ्यापैकी होत आहेत.
सेलेब कट्ट्यावर आपल्या गप्पा सुरू आहेत फेमस एव्हरग्रीन ऍक्ट्रेस सुरेखा कुडची यांच्यासोबत आणि त्या अशाच कंटिन्यू राहणार आहेत. बट आफ्टर सम सुपर हिट ट्रॅक्स 93.5 रेड FM बजाते रहो.